प्रियाचा नवरा प्रशांत आदरला होता. जे काही झालं होतं ते त्याच्या डोळ्यासमोर झालं होतं आणि अविश्वसनीय होतं. तो हे थांबवू शकत नव्हता. समोर जे घडत होतं ते भीषण होतं, अमानवीय होतं. एक बाई आपल्या तान्या बाळ मारून का खाईल. त्याने भरपूर विरोध केला पण ती प्रिया नव्हतीच. तिने मुलाचा फडशा पाडला आणि नंतर स्वतःजवळ कापायला लागली आणि भेसूर रडायला लागली. या सर्व प्रकाराने प्रशांतचे आई वडील घाबरले होते. त्यांनी शेजाऱ्यांना आवाज दिला. वातावरण एवढं भयानक झालं होतं की जो तो डोळे फाडून पाहत होता. काहींनी तर भीतीने डोळे बंद करून घेतले आणि तेवढ्यात प्रियाने सरकन स्वतःच्या गळ्यावरून चाकू फिरवला. रक्ताची चिळकांडी उडाली. ती त्या मुलाच्या त्या तान्याबाच्या तोंडात गेली. तसं ते मिटक्या मारत रक्त प्यायला लागलं. हा भीषण प्रकार पाहून बायांनी किंकाळ्या फोडल्या. त्यांच्या आवाजाने आसमंत जणांना अर्धवट खाल्लेलं ते तान्या मुलाचं शरीर आणि अर्ध्याच्या वर तुकडे झालेलं प्रियाचं शरीर. कोणी कितीच हिमतीचा का असेना तो सहन करू शकला नसता. कोणी पोलिसांना बोलावलं, कोणी मांत्रिक आला. पोलीस आले आणि पंचनामा करायला लागले. डॉक्टरही होतेच. जे झालं त्यावर विश्वास ठेवायला पोलीस तयार नव्हते, कारण त्यांनाही जाब द्यायचा होता. या असल्या गोष्टींवर कोण विश्वास ठेवणार? पोस्टमार्टम कसला आणि कसा करणार? आणि अघटित घडलं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. प्रथम त्या बाळाचं शरीर वळवळायला लागलं. प्रियाने खाल्लेले त्याचे अवयव तिच्या पोटातून बाहेर पडून पुन्हा बाळाचा आकार घ्यायला लागले. प्रियाचं धड आणि मुणकं एकमेकांजवळ सरकायला लागलं. पोलीस भयान डॉक्टर आ वासून पाहतच राहिले. सर्वच हादरले होते, घाबरले होते, दिग्मूढ झाले होते. बाळाने आकार घेतला आणि ते उठून बसलं आणि रांगत रांगत प्रियाजवळ गेलं. प्रियाचे एक एक अवयव त्या धडाशी जोडू लागलं. ते धड आणि मुणकं जवळ करून जोडायचा प्रयत्न करू लागलं. तेवढ्यात मांत्रिक आला. त्याने क्षणाचाही विलंब न करता हातातील कुंकू आणि भस्म दोघांवर उधळलं. म्हणजे त्या बाळावर आणि प्रियावर. जसं वातावरण बदलायला लागलं, सोसाट्याचा वारा सुटला, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होत पाऊस कोसळू लागला. लहान बाळाचं रडणं आणि तिचं किंचाळणं भयानक होतं, अंठाळ बसवणारं. जर स्वतःचा जीव प्यारा असेल तर यांना आत्ता जाळा. ही माणसं नाहीत, भुतावळ आहेत, भुतावळ. मांत्रिक उद्गारला. पण जाळणार कसं? पोलीस परवानगी देईनात. अचानक वातावरण बदललं. सर्व शांत झालं, नॉर्मल झालं. ढग, वीज आणि पाऊसही. आणि इकडे घरात फटकन काहीतरी आवाज आला. आवाज कसला होता हे कोणाला कळालं नाही, एका मांत्रिकाशिवाय. पण प्रियाचं शरीर पुन्हा निर्जीव झालं होतं आणि ते पोरगं तिच्या अंगाचे लसके तोडत होतं. मांत्रिकाने पुन्हा भस्म त्याच्या दिशेने फेकलं. तसं ते पोरगं हळू बाजूल झालं प्रियाच्या अंगावरून आणि शेजारी उतरणं पडलं. डॉक्टर चेक करा क्विक, इन्स्पेक्टर कडाडले. डॉक्टर जागचा हल्ला पण नाही. डॉक्टर चेक करा पटकन. तर डॉक्टर भानावर आला. नाही तर नोकरी द्यायची. त्याने कशी बशी हिंमत केली. प्रथम प्रियाची नाडी चेक केली आणि नंतर त्या बाळाची. आणि दोघेही मेल्याचं जाहीर केलं. मांत्रिक सामर्थ्यवान होता. इन्स्पेक्टर साहेब, जर तुम्हाला बाकी लोकांची काळजी असेल तर यांना लगेच जाळा, नाहीतर पूर्ण गाव भावी जाईल आणि त्याला तुम्ही जबाबदार असाल. पण आम्हालाही विचारणारे आहेत असता त्यांना काय सांगणार? अहो, जिवंत राहाल तर सांगाल ना. स्वतःचं जीव तर वाचवा. उद्या तुमचंच काही कमी झालं मग काय कराल? अगोदर यांची विल्हेवाट लावा. मग सदोपसा काय झालं, कोणी केलं ते? इन्स्पेक्टरला तर मांत्रिकाचाच संशय आला होता त्याच्याच बोलण्याने. पण बोलायची हिंमत झाली नाही. या वातावरणाचा आघात त्यांच्याही मनावर झाला होता. माणसांची निपटायची सवय होती, हिंमत होती, माहिती होती. अवमानवी ताकदींशी, मंत्रतंत्रांशी असं लढायचं. असे पोस्टमार्टम तुमच्यासमोर झालंच आहे. अजून किती त्या बाईचे हाल करता? जाऊ द्या, त्यातम्याला कधी मिळू द्या. इन्स्पेक्टरने डॉक्टरकडे बघितलं. दोघे एका बाजूला जाऊन थोडा काही बोलले आणि इन्स्पेक्टरने सहमती दिली. आणि मध्यरात्री 2:30 सुमारास चितेच्या जवळांनी पेट घेतला आणि दोन शरीरांची राख रांगोळी झाली, आईची आणि मुलाची एकाच चितेमध्ये. सामान्य स्थितीमध्ये मुलाला जमिनीत दफन केलं असतं, पण सर्वजण एवढे भेदरले होते की कुणी हा विषय काढलाच नाही, घेतलाच नाही, की पुढेही आले नाहीत. मांत्रिकानेच एक एक अवयव ही शरीरं अग्नीचे स्वाधीन केले आणि भडका उडाला. आत्ताच पाऊस झाला होता तरी लाकडं धडाडून पेटली होती. जणू त्यांनाही गाय झाली होती यांचं अस्तित्व संपवण्याची. रडून रडून प्रियाच्या आईचे डोळे सुजले होते. लग्न झाल्यानंतर जी पोर सासरी गेली होती ती पुन्हा डोळ्यात दिसली नाही. प्रिया वारली असा फोन येताच ते दोघे निघाले, म्हणजे प्रियाची आई आणि वडील. पण तरीही प्रियाच्या प्रेतावर त्यांचा हात पडला नाही. सासरचे त्यांची वाट बघत थांबू शकत नव्हते असं कळालं होतं, कारण प्रियाची अवस्था खूपच वाईट होती. तिथे उपस्थित असलेले प्रत्येकजण तेच सांगत होता, जर तिला जाळली नसती तर ती परत आली असती. पहिल्यांदा ऐकल्यावर दोघे नखशिकांत हादरले. परत आली असती? असती म्हणजे काय? पण
उत्तर द्यायचा जो तो टाळत होता आणि वेळही नव्हती जाब विचारण्याची. शांत बसणं हा एकच पर्याय होता.